अशा या तेजोमय सूर्याचं वर्णन करताना असं म्हणावंसं वाटतं, हे भीमा, तू भारतरत्न तर आहेसच, पण त्याहूनही अधिक असं रत्न, असा हिरा आहेस की ज्याच्या प्रभेनं अखिल भारताचेच नव्हे तर अखिल जगताचे देखील डोळे दिपावेत, असा तो कोहिनूर भारताचा.
माझा कोहिनूर भारताचा, होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा, बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा,
बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा, बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा.
जीवन पथास उजळे होऊन दीपस्तंभ, जीवन पथास उजळे होऊन दीपस्तंभ, प्रबुद्ध बौद्ध करण्या केला इथे आरंभ. पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची, सदैव दूरदृष्टी दृढ निश्चयी भीमाची. राही अमर तो आज ग्रंथात, ग्रंथ रूपी राही अमर तो आज, विष्णु कधी न लोपे प्रगल्भ भीमराज. कोहिनूर भारताचा, होता तो भीम माझा कोहिनूर